प्रकरण 6. रामभाऊ, तुम्हाला सार्वत्रिक निवडणुकीसाठी मावळ तालुक्यातून उभं राहायचंय. असं जेव्हा रामभाऊ गोडबोले यांनी रामभाऊंना सांगितलं तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया काही आनंदाची नव्हती. तसं पाहिलं तर रामभाऊंनी पुण्याच्या शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवावी यादृष्टीनं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांबरोबर काही वाटाघाटी त्यापूर्वी झाल्या होत्या, पण त्या फिसकटल्याही होत्या. 14 जानेवारी 1957 वृत्तपत्रांमधून समितीच्या उमेदवारांची जी यादी प्रसिद्ध झाली होती तिच्यामध्ये रामभाऊंच्या नावाचा समावेशही नव्हता. पण त्यानंतरच्या 10-12 दिवसात चक्र फिरली आणि रामभाऊंनी मावळातून निवडणूक लढवावी असं ठरलं. रामभाऊ ती निवडणूक लढवायला फारसे उत्सुक नव्हते. निवडून आल्यानंतर नवीन जबाबदारी आपण पार पाडू शकू की नाही याबद्दल ते स्वतः साशंक होते. नव्यानं सुरू केलेल्या वकिली व्यवसायात नीट बस्तान बसण्यापूर्वीच आमदार झाल्यामुळे तिकडे जे व्यावहारिक दुर्लक्ष होणार होतं त्याचा वैयक्तिक उत्पन्नावर विपरीत परिणाम होणं अगदी स्वाभाविक होतं. सांसारिक जबाबदारीकडे पूर्णपणे पाठ फिरवणं तर त्यांना शक्यच नव्हतं. त्यामुळे होता होईल तेवढी राजकीय नेतृत्वाची जबाबदारी टाळण्याकडेच त्यांचा कल होता. पण पक्षाने एकदा ठरवलं आहे असं समजल्यावर रामभाऊ तो धोका पत्करायला तयार झाले. त्यांनी 25 जानेवारी 1957 रोजी निवडणुकीच्या प्रचार मोहिमेचा पहिला नारळ माणगावी फोडला. 2 मार्च रोजी प्रत्यक्ष मतदान होतं, त्यामुळे 6 महिन्याचा अवधी प्रचारासाठी उपलब्ध होता. पण लोकसमुदायाच्या भावना पेटवायच्या आणि मतांची याचना करायची ही गोष्ट रामभाऊंना जमत नव्हती. प्रचारसभांमधून 105 हुतात्म्यांचा प्रश्न ते हेतुपुरस्सर टाळत, वारेमाप आश्वासनं देणं हे तर त्यांच्या स्वभावातच नव्हतं. प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस पक्षानं केलेल्या चांगल्या गोष्टींचा योग्य तो आदर राखून ते आपल्या पक्षाची भारतीय जनसंघाची तात्विक भूमिका तर्कशुद्ध रीतीने मतदारांसमोर मांडत असत. अर्थात त्यांची त्या स्वरूपाची भाषणं खेडूत मतदारांना फारशी आकर्षक करत नव्हती, प्रभावी पण ठरत नव्हती. तरी कार्यकर्त्यांची रामभाऊंच्या दिमतीला असणारी फौज प्रचंड उत्साहानं काम करत होती. कांचनभाई शहा यांनी मावळमधल्या खेडेगावांमधून संघशाखांच्या माध्यमातून शेकडो माणसांशी जो संपर्क प्रस्थापित केला होता तो या प्रचार मोहिमेमध्ये उपयुक्त ठरत होता. वसंत परचुरे या खंद्या कार्यकर्त्यानं संपूर्ण प्रचार दौऱ्याचं तडफदारपणे सूत्रसंचालन चालवलं होतं. मैलोन मैल रामभाऊंच्या बरोबरीनं पायी जाण्याची त्याची तयारी होती. रामभाऊंचं साधं पत्र पोचताच बार्शीहून धावत आलेला अविनाश माळिक किंवा बाळकृष्ण मग्गीरवारनी सुद्धा जीवापाड कष्ट घेण्याची तयारी ठेवली होती. ज्या मुळशी उत्तर भागामध्ये संघशाखांचा अभाव होता तिथे प्रचार करणं थोडंसं कठीण जात होतं, पण कार्यकर्ते चिकाटीनी झटत होते. शेरेगावच्या देवराव देशमुखांनी रामभाऊंना मारण्यासाठी पायातली चप्पल उगारण्याचा एखादा अपवादात्मक प्रकार वगळला तर सर्व प्रचार मोहीम अत्यंत शांततेत पार पडत होती. शेवटचे 10-15 दिवस पुण्याहून मालतीबाई परांजपे आणि सुशीलाताई आठवले या 2 महिला कार्यकर्त्या विजया म्हाळगींच्या बरोबरीनं लोणावळ्यामध्ये तळ ठोकून होत्या. संघ जनसंघाच्या दृष्टीनं रामभाऊंची ही निवडणूक म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न होता. खुद्द मतदानाच्या दिवशी बाबाराव भिडे, भाऊराव अभ्यंकर, मोरोपंत पिंगळे यांच्यासारख्या संघाच्या अधिकारी मंडळींनी देखील मावळमध्ये धावाधाव केली ती त्याचमुळे. खुद्द मतदानाच्या दिवशी पहाटेच विसुभाऊ बापट यांच्या घरी अल्पोपहार घेण्यासाठी म्हणून रामभाऊंना बोलावलं होतं. बाळासाहेब चितळे मोटार घेऊन त्यांच्याबरोबर होते. लीलाताई बापट यांनी गंधाचा टिळा लावून रामभाऊंना ओवाळलं आणि विजयी व्हा असा आशीर्वाद दिला. रामभाऊ गोडबोले यांनी मोठ्या योजकतेनं ही सगळी पूर्वतयारी केली होती. त्या प्रसन्न वातावरणामध्ये रामभाऊ निघाले आणि दिवसभर मतदारसंघामध्ये फिरत राहिले. सर्वत्र उत्साहाचं वातावरण त्यांना अनुभवायला मिळालं. साधी ओळख देखील नसणारी माणसं जीवापाड मेहनत घेताना त्यांनी पाहिली आणि त्यांच्या मनात विचार आला, या सगळ्यांचे ऋण आपण केव्हा आणि कसे फेडू शकणार आहोत. त्यांचंच दुसरं मन त्यांना उत्तर देऊन मोकळं झालं. ही मंडळी काही म्हाळगी नावाच्या कुण्याक्या व्यक्तीसाठी खपत नाहीयेत, ती एका विचाराने भारावलेली आहेत. जनसंघाचं प्रतिनिधित्व उत्तम रीतीने करण्यामुळेच त्यांच्या कष्टाची फेड आपण करू शकणार आहोत. दिवसभर मावळ मतदारसंघात फेरफटका मारून संध्याकाळी पुण्यात परतल्यानंतर रामभाऊंनी पुण्यातल्या एका प्रचारसभेमध्ये भाषण केलं. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पुण्यातल्या उमेदवारांच्या वतीनं झालेल्या त्या सभेत त्यांनी मतदारांना कर्तव्याची जाणीव करून दिली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेबद्दलचेही काही मुद्दे त्यांनी मांडले. केवळ जनसमुदायाच्या भावनांना आवाहन करून वेळ मारून नेत बसण्यापेक्षा लोकशिक्षणाचाही प्रयत्न केला पाहिजे या भावनेनं त्यांनी तसं भाषण केलं. 6 मार्च 1957 रोजी वडगावच्या मामलेदार कचेरीत मतमोजणी केली गेली. रामभाऊंच्या व्यतिरिक्त आणखी 3 उमेदवार रिंगणात होते, पण काँग्रेसतर्फे उभ्या राहिलेल्या शारदाबाई चितळे याच त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी होत्या. तळेगावच्या पैसाफंड काच कारखान्याचे व्यवस्थापक चितळे यांच्या त्या पत्नी. त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे त्यांचा पक्ष कार्यकर्त्यांशीही फारसा संपर्क नव्हता. आर एन मोघे आणि डी एल खळदे या अन्य 2 स्वतंत्र उमेदवारांचं आव्हान फारसं विचारात घेण्याजोगं नव्हतंच, त्यामुळे रामभाऊ विजयी होतील असा अंदाज होता. दुपारी 3 सुमाराला बातमी आली आणि रामभाऊ 7,000 मतं अधिक मिळवून विजयी झाल्याचं अधिकृतपणे जाहीर झालं. साहजिकच कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी रामभाऊंची वाजत गाजत जंगी मिरवणूक काढली. आकाशवाणीवरून ठिकठिकाणचे निकाल जाहीर केले जात होते, तसा रामभाऊंचा निकालही सांगितला गेला. त्यामुळे रात्री ते पुण्याला परत आले तेव्हा पक्ष कार्यकर्त्यांनी केवळ कार्यालयातच त्यांचा सत्कार घडवून आणला असं नव्हे, तर पुण्यातल्या अन्य उमेदवारांच्या प्रचारसभांमधूनही त्यांना फिरवून आणलं. देशातल्या अनेक ठिकाणांमधून त्यांना अभिनंदनाच्या तारा मिळाल्या. एरवी कधी भेटल्या नसत्या, घरी आल्या नसत्या अशा अनेक व्यक्तींनीही घरी येऊन हार घालून रामभाऊंचं अभिनंदन केलं. सर्वांना दुसऱ्या दिवशीच पत्र पाठवून त्यांचे आभार मानण्याची तत्परता रामभाऊंनी यावेळीही दाखवली. मार्च एप्रिल मे या कालावधीत रामभाऊंचं मावळ मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी सत्कार होत राहिले. तळेगाव, कामशेत, इंदुरी, साळुंबरे, पौड इत्यादी ठिकाणच्या मिरवणुका, सत्काराच्या सभा बऱ्याच गाजल्या. वहाणगावसारख्या मुख्य रस्त्यापासून सुमारे 28 किलोमीटर आत असणाऱ्या गावात रामभाऊंनी एक छोटीशी शेतकरी परिषदही घेतली. निवडून गेलेला आमदार पुन्हा आपल्या भेटीला येतो आहे या गोष्टीचंच अनेकांना आश्चर्य वाटलं, अप्रूप वाटलं. मतदारसंघातल्या लहानातल्या लहान खेड्यात जाऊन तिथल्या गोरगरीब ग्रामस्थांनी पसरलेल्या फाटक्या तुटक्या घोंगडीवर बसून रामभाऊंनी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा गोष्टी केल्या. या अल्पावधीतल्या लोकसंपर्कावरून रामभाऊंच्या हे लक्षात आलं की जनतेच्या आपल्याकडून एक आमदार म्हणून अनेक अपेक्षा आहेत. कुणाला वाटतं यांनी आता आमचे रस्ते तयार करून द्यावेत, विहिरी खोदाव्यात आणि पाणी उपलब्ध करून द्यावं. दुसऱ्याला वाटतं यांनी आपल्याला नोकरी लावून द्यावी किंवा आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक जण असं मानतो की आपल्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक अडचणी सोडवून घेण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे आमदार. अपेक्षा असणं निराळं आणि आम्ही तुम्हाला मतं दिली आहेत, तुम्ही आमचं हे काम केलंच पाहिजे असं म्हणणं निराळं. शिवाय विरोधी पक्षीय आमदाराच्या क्षमतेलाही काही मर्यादा पडतात याची कित्येकांना कल्पनाच नसते. त्यांना असं वाटत राहतं की निवडून आलेला माणूस मामलेदाराकडून किंवा कलेक्टरकडून आपल्याला हवं ते काम करवून घेऊ शकतो. रामभाऊंना हेही जाणवलं की ही वस्तुस्थिती विचित्र असली तरी त्यामध्ये लोकांचा दोष नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनीच त्यांना तशी सवय लावलेली आहे. सरकारी यंत्रणेत हस्तक्षेप करत राहण्याच्या चालत आलेल्या प्रथेचा परिणाम म्हणजेच जनतेच्या आमदारांबद्दलच्या अवास्तव अपेक्षा. पण परिस्थितीचा अंदाज आल्यावर रामभाऊंनी आपल्यापुरतं असं धोरण ठरवलं की सार्वजनिक तक्रारींची किंवा अन्यायाची दाद लावून घेण्यासाठी कळकळीनी प्रयत्न करायचे, त्याबाबतीत आघाडीवर राहायचं. पण वैयक्तिक स्वरूपाच्या केवळ वशिला लावून साधण्याच्या गोष्टींबाबत मात्र मागे राहायचं. काही व्यक्तींवर खरोखरच अन्याय झालेला आढळला, त्यांच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळलं तर त्यांचं निराकरण व्हावं म्हणूनही प्रामाणिक प्रयत्न करायचा. या धोरणाला अनुसरून मे 57 रामभाऊंनी आपल्या मतदारसंघातल्या अनेक गावांशी संपर्क साधला. जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीचाही तोच काळ होता, त्यामुळे मतदारांच्या भेटीगाठी आणि निवडणुकीचा प्रचार या दोन्ही गोष्टी त्यांना साधता आल्या. स्थानिक कार्यकर्त्यांच्या बरोबर गावोगावी हिंडून अनेकांच्या अडचणी त्यांनी समजावून घेतल्या. विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात विचारण्यासाठी काही प्रश्नांची पूर्वतयारीही केली. कागदपत्रांवरून समजावून घेतलेली माहिती आणि चक्षुर्वयी सत्यम पाहून जाणून घेतलेली माहिती यामध्ये अनेकदा बरीच तफावत पडते ही महत्वाची गोष्ट रामभाऊंच्या या निमित्तानं लक्षात आली. मे महिन्याच्या अखेरीला रामभाऊंना विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाची अधिकृत पूर्वसूचना मिळाली. विधानसभेची पुण्यात भरणारी पावसाळी अधिवेशनं त्यांनी त्यापूर्वी 2-3 पाहिली होती. तेवढ्यावरून विधानसभेच्या कामकाजाची अगदी अस्पष्टशी कल्पना त्यांना आली होती. पण ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा लोकल बोर्ड किंवा महानगरपालिका यापैकी कशाचेच ते पूर्वी कधीही सभासद नसल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष कामकाजाबद्दल काहीही अनुभव नव्हता. ना ज्ञान ना अनुभव अशा स्थितीत आपण मुंबई इलाख्याच्या विधानसभेमध्ये जाऊन बसणार तेव्हा तिथे आपली फटफजीती होऊ नये, तिथलं तंत्र लवकरात लवकर आत्मसात करता यावं असं रामभाऊंना वाटलं आणि त्या दृष्टीने त्यांनी पूर्वतयारी करायला सुरुवात केली. विधिमंडळाच्या कामकाजाचे जाणकार असणाऱ्या डॉ व्ही डी साठे यांची भेट घेऊन रामभाऊंनी सुमारे 3-4 तास त्यांच्याबरोबर चर्चा केली. काकासाहेब गाडगीळ यांनी लिहिलेल्या सभाशास्त्र नावाच्या पुस्तकाची प्रत महाराष्ट्र ग्रंथालयात जाऊन त्यांनी वाचली आणि त्याची मुद्देसूद टिपणंही काढली. विधिमंडळ कार्यालयातून विधानसभा नियमांचं पुस्तक मागवलं आणि तेही वाचून काढलं. विधानसभेतल्या कामकाजाचं 1 दिवसाचं पुस्तक मागवून रामभाऊंनी तेही बारकाईने वाचलं. या सगळ्या गोष्टींचा त्यांना खूप फायदा झाला. जनसंघाचे महाराष्ट्रातले पहिले सदस्य आपणच आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतले जनसंघाचे पहिले आमदारही आपणच. रस्ता तयार करायचा आणि मग त्याच्यावरून पुढे वाटचाल करायची हा पूर्वशिरस्ता याबाबतीतही आपण पाळायला हवा असं रामभाऊंनी ठरवलं. विधानसभेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 2 दिवस रामभाऊ मुंबईला गेले. बापूराव लेले यांना बरोबर घेऊन त्यांनी काउन्सिल हॉलची तपशीलवार माहिती करून घेतली. सभापतींचं लक्ष वेधून घेणं ही विधानसभेतल्या कामकाजात अत्यंत महत्वाची गोष्ट असते. हे रामभाऊंनी पूर्वीही ऐकलं होतं. म्हणून सभागृहात बसण्याची जागा साधारणपणे कोणती असावी हे त्यांनी बापुरामांशी चर्चा करून ठरवलं. वर्षाकाठी सुमारे 130-140 दिवस विधानसभेचं अधिवेशन चालणार तेव्हा मुंबईमध्ये आपली राहण्याची निश्चित आणि ठीक व्यवस्था असली पाहिजे हे रामभाऊंना जाणवलं. आमदारांची निवास व्यवस्था मॅजेस्टिक हॉस्टेलमध्ये होते हे त्यांना ठाऊक होतं. तथापि आपल्या आवडीनिवडींशी न जमणाऱ्या एखाद्या आमदाराबरोबर एकाच खोलीमध्ये राहावं लागणार आणि अनिच्छेने का होईना पण त्याच्याशी जुळवून घ्यावं लागणार हा विचार करून त्यांनी तिथे न राहण्याचा निर्णय घेतला. शिवाय तिथलं भाडं आणि इतर खर्चही परवडण्यासारखा नव्हता. अभ्यासाकरता लागणारी शांतताही तिथे लाभणं शक्य नव्हतं. हा विचार सुरू असतानाच परममित्र यशवंतराव केळकर यांनी दादरच्या 2 खोल्यांच्या आपल्या ब्लॉकमध्ये राहायला येण्याचं रामभाऊंना निमंत्रण दिलं. त्या ब्लॉकमध्ये आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध होत्या. यशवंतराव सकाळी महाविद्यालयात जाणार आणि रामभाऊंना दुपारी अधिवेशनासाठी जावं लागणार तेव्हा दोघा मित्रांची रात्रीच भेट होणार. एकमेकांना एकमेकांचा त्रास तर नाही पण सोबतीचा लाभ मात्र भरपूर असं वाटल्यावरून रामभाऊंनी यशवंतरावांचं ते निमंत्रण स्वीकारलं. मुंबईतली ही सारी व्यवस्था निश्चित करत असतानाच रामभाऊंच्या मनात सातत्यानं घोळत होता तो पुण्यातल्या त्यांच्या वकिली व्यवसायाचा प्रश्न. मोरोपंतांच्या आग्रहामुळे आणि समविचारी मित्रांच्या प्रोत्साहनामुळे जरी ते निवडणुकीला उभे राहिले होते तरी त्या निवडणुकीतल्या यशाचा आपल्या वकिली व्यवसायाला फटका बसणार या कल्पनेनं ते धास्तावलेलेही होते. वकिली सुरू करून जेमतेम 5 वर्षच झाली होती. त्या क्षेत्रात त्यांचं बस्तान नीट बसलेलं नव्हतं. अशा स्थितीत त्यांनी घेतलेला निर्णय व्यावहारिकदृष्ट्या चुकीचा ठरण्याची दाट शक्यता होती. त्यांनी फार मोठं धाडसी पाऊल उचललं होतं आणि आमदारकीच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या नादात जर त्यांनी वकिली व्यवसायाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं तर होणारी कौटुंबिक जीवनाची धूळधाण त्यांच्या राजकीय यशामुळे भरून निघणार नव्हती. तारेवरची कसरत करताना ओढाताण होणार हे गृहीत धरलं असलं तरी कोणत्याही आघाडीवर अपयश स्वीकारावं लागू नये अशी रामभाऊंची मनोमन इच्छा होती. ऐन निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात रामभाऊंच्या एका पक्षकाराची न्यायालयात तारीख होती. रामभाऊंना उपस्थित राहणं शक्यच नव्हतं म्हणून अशा स्थितीत इतर वकील देतात त्याचप्रमाणे त्यांनीही मुदतीची चिठ्ठी पाठवून दिली. न्यायाधीशांनी का कुणास ठाऊक पुढची तारीख द्यायचं नाकारलं. त्या पक्षकाराची स्वाभाविकपणे धांदल झाली. ऐनवेळी धावपळ करून त्याला दुसरा वकील द्यावा लागला. त्यासाठी त्याला खर्च तर आलाच पण तो दुसरा वकील पूर्वतयारीच्या अभावी बाजू नीट मांडू न शकल्यामुळे त्या बिचाऱ्या पक्षकाराला अपयशही पदरी घ्यावं लागलं. तो संतापला आणि जो भेटेल त्याला रामभाऊंवर विसंबू नका हो असं सांगायला लागला. अशा अडथळ्यांच्या शर्यतीत धावत असतानाच मनशांती मुळीच ढळू न देता दोन्ही क्षेत्रात यशस्वी होण्याचं आव्हान रामभाऊंच्या समोर उभं ठाकलं होतं. रामभाऊंनी हिशोब केला. न्यायालयाला असणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्या आणि दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता वर्षभरात साधारणत 120 दिवस तरी आपलं विधानसभेच्या अधिवेशनासाठी खर्च होणार. या एवढ्या अनुपस्थितीचा वकिलीवर परिणाम होणार हे तर उघडच आहे, पण तो परिणाम किमान पातळीवरच राहावा आणि पक्षकारांच्या दृष्टीनंही आपली विश्वासार्हता टिकून राहावी म्हणून रामभाऊंनी असं ठरवलं की आठवड्यातल्या 6 कामाच्या दिवसांपैकी 4 दिवस मुंबईच्या विधानसभेतल्या कामकाजात भाग घ्यायचा आणि 2 दिवस पुण्यातली वकिली सांभाळायची. दर बुधवारी सकाळी मेलनं मुंबईला जायचं आणि दर शनिवारी सकाळची बैठक आटोपून जनतानं पुण्याला परत यायचं असं वेळापत्रक त्यांनी निश्चित केलं. ही पद्धत बसवल्यामुळे रामभाऊंच्या भेटण्याच्या वेळा निश्चित झाल्या. ते मुंबईला जातील असतील त्या दिवसांमध्ये मिळू शकलं असतं असं वकिलीचं काम हातचं जाईल, पण त्याला इलाजच नाही असं मानून त्यांनी पुण्या मुंबईतल्या वास्तव्याची आणि कामाची ही सांगड पक्की केली. 1962 नंतर वकिली व्यवसायातून नामशेष होण्याची रामभाऊंना वाटणारी भीती या वेळापत्रकामुळे नाहीशी झाली. त्यांना दिलासा मिळाला आणि त्या आमदारकीच्या कार्याकडेही नीट लक्ष द्यायला लागले. 17 जून 1957 रोजी सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाची रामभाऊ उत्सुकतेनं वाट पाहत होते. त्या अधिवेशनासाठी 10 जून रोजी त्यांनी काही प्रश्न पाठवले होते. त्यांना केव्हा कशी आणि कोणती उत्तरं मिळतात हे पाहण्याची त्यांना प्रचंड ओढ लागली होती. जनसामान्यांचे प्रश्न विधिमंडळात उपस्थित करता यावेत म्हणून लोकप्रतिनिधींना उपलब्ध असणाऱ्या सर्व साधनांचा हत्यारांचा सुनियोजित वापर करणाऱ्या रणझुंजार संसदपटूची ही संघर्षगाथा आहे.